सदाशिवाय श्रीमन्महादेवाय नमः। नम इरिण्याय च प्रपत्याय च नमः, किगंशिलाय च क्षयणाय च नमः, कपर्दिने च पुलस्तये च नमो, गोष्ठ्याय च गृह्याय च नमः, सल्प्याय च गेह्याय च नमः, काट्याय च गह्वरेष्ठाय च नमो, रुधय्याय च निवेश्याय च नमः, पागं सव्याय च रजस्याय च नमः, शुष्क्याय च हरित्याय च नमो, लोप्याय च लप्याय च नमः, ऊर्व्याय च सूर्म्याय च नमः, पर्ण्याय च पर्णसद्याय च नमो, पगुरमाणाय च विघ्नते च नमः, आखिदते च प्रखिदते च नमो, वः किरिकेभ्यो देवानागम हृदयेभ्यो नमो, विक्षीणकेभ्यो नमो, विचिन्वत्केभ्यो नमः, आनिर्हतेभ्यो नम आमि वत्केभ्यः। द्रापे अन्धसत्पते दरिद्रन्नीललोहित एषाम् पुरुषाणाम् एषाम् पशूनाम् माभेर्मा रोमो एषाम् किञ्चनाममत। याते रुद्र शिवा तनु शिवा विश्वाः भेषजी, शिवा रुद्रस्य भेषजी, तया नो मृडजीवसे। इमागम् रुद्राय तवसे कपर्दिने, क्षयद्वीराय प्रभरामहे मतिम्। यथा न श्रम सद्विपदे चतुष्पदे विश्वम् पुष्टम् ग्रामे अस्मिन्ननातुरम्। मृडानो रुद्रो तनोमयस्कृधि क्षयद्वीराय नमसा विधेमते। यच्छम् च योश्रमनुरायजे पिता तदश्राम तव रुद्रप्रणीतौ। मानो महान्तमुतमानो अर्भकम् मान उक्षन्तुमतमानौक्षितम्। मानो वधिः पितरम् मोतमातरम् प्रियामानस्तनुवो रुद्ररीरिषः। मानस्तोके तनये मान आयुषि मानो गोषु मानो अश्वेषुरीरिषः। वीरान्मानो रुद्रभामितो वधिर्हविष्मन्तो नमसा विधेमते। आरात्ते गोघ्न ऊत पूरुषघ्ने क्षयद्वीराय सुम् नमस्मेते अस्तु। रक्षा च नो अदि च देव बृह्यता च न शर्म यच्छद्विबर्हाः। सुहि श्रुतम् गर्त सदम् युवानम् मृगन्न भीममुपहत्नुमुग्रम्। मृडा चरित्रे रुद्रस्तवानो अन्यन्ते अस्वनिपबन्धुसेनाः। परिणो रुद्रस्य हेतृवृणक्तु परित्वेषस्य दुर्मतिरघायोः। अवस्थिरामगवेद्यस्धनुष्वमीढवस्तोकाय तनयाय मृडया। मीढुष्टम शिव तम शिवो न सुमनाभव। परमे वृक्ष आयुधन् निधाय कृत्तिम् वसान आचर पिनाकम् बिभ्रदागहि। विकृद विलोहित नमस्ते अस्तु भगवः। यास्ते सहस्रगम् हेतयोऽन्यमस्त्वन्निपबन्धुताः। सहस्राणि सहस्रदा बाहुवोस्तव हेतयः। तासामीशानो भगवः पराचीनामुखाकृति।
परम पूजनीय स्वामी माधवनाथांच्या आठवणी सद्भक्त रेवतीताई लिमये आपल्याला सांगणार आहे।
ओम स्वामी माधवनाथाय नमः। ओम स्वामी मकरंदनाथाय नमः। मी केंद्रात जाऊन ध्यानाला बसले, पण आज मनात थोडेसे वेगळे विचार येत होते। स्वामी जे आहेत परमार्थाचे मार्गदर्शन ते करत आहेत, तरी कर्मातील काही कठीण गोष्टी वाटतात तर काय करावे, असे काही विचार मनात येत होते। इतक्यात निरंजनाताई मला बोलवण्यास आली। मी तिच्या मागोमाग घरात गेले। स्वामीजी कॉटर बसलेले होते। मी खोलीत गेले। स्वामीजींना म्हणाले, आपण माझ्या मागे आहात, माझ्या कामात कधी कधी मला कठीणता वाटते, ते मला नीट जमत नाहीये असं वाटतं, त्या कामात प्रेम नाहीये असं कधी कधी वाटतं, पण नाम घेण्याचा मी प्रयत्न करते। कामात लहान मोठ्या चुका होतात, तुम्ही माफ कराल ना? स्वामीजी म्हणाले, या प्रयत्नातून तुला ते जमेल। स्वामीजींसाठी कर्म करतेस ना, मग ती त्यांना अर्पण कर। मी सर्वांनाच माफ करत असतो, तुम्ही थोडी साधना करायची आहे फक्त, बाकी सर्व स्वामीजी बघून घेतील। माझं तुमच्यावर आईप्रमाणे प्रेम आहे, समजलीस? काही काळजी करू नकोस। मी म्हणाले, स्वामीजी तुम्ही अगाध आहात, तुम्ही काय आहात कळत नाही, पण खूप प्रेमळ आहात। स्वामीजी थोडेसे हसले, माझ्या डोक्यावर थोपटत म्हणाले, आज तुम्हाला कळणार नाही कदाचित, पुढे गेल्यावर समजेल हा काळ किती भाग्याचा आहे ते। शेवटी काय आठवायचे असेल तर स्वामींचे शब्द, त्यांचा सहवास। त्यांचे शब्द शेवटी आठवायचे असतील तर सतत त्यांच्या स्मरणात राहण्याचा आतापासूनच प्रयत्न करावा। आलं का लक्षात? मी होय स्वामीजी असं म्हणाले। त्यानंतर स्वामीजींना आणि मातोश्रींना नमस्कार करून मी निशंक मनाने ध्यानाला जाऊन बसले। 1996 मधील गुरु पौर्णिमेच्या आधी काही दिवस मी स्वामी माधवनाथांच्या दर्शनास गेले होते। या दरम्यान गुरुपूजनाच्या पूजा सुरू होणार होत्या। त्यावेळी स्वामीजींनी मला सांगितले, मकरंद, पंकज, सुनील, मिलिंद, विजय, मकरंद आणि तुम्ही सर्वजणी सकाळी 8:15 पूजेला इकडे या, यावेळी खोलीतच येऊन पूजा करा। मी बर म्हणाले। मग जाताना स्वामीजी पुन्हा पूजेला येण्याचा निरोप देण्याविषयी स्वामीजींनी मला बजावले। ठरल्या दिवशी आम्ही सर्वजण पूजेच्या तयारीनिशी केंद्रात गेलो। केंद्राचा हॉल खूप छान सजवला होता, ज्ञानोबांना हार घातलेला होता। आम्ही तेथे बसलो, लगेचच आम्हाला स्वामीजींचे आत बोलावणे आले। घरात गेल्यावर ताटांमध्ये आम्ही पूजेची तयारी काढून ठेवली। पुन्हा लगेचच स्वामीजींच्या खोलीत आम्हाला बोलावले गेले। देवाऱ्यात निरांजने मंदपणे तेवत होती, उदबत्ती लावली होती, ज्ञानोबांना मोगऱ्याच्या फुलांचा हार घातलेला होता। खोलीत अत्यंत पवित्र वाटत होते। स्वामीजी खोलीत झोपून होते। अंगावर मलमलचे पांढरे धोतर त्यांनी ओढून घेतलेले होते। कॉटजवळ मदतीसाठी सद्भक्त नीलाताई उभी होती। स्वामीजी म्हणाले, या। आम्ही ताट हातात घेऊन बाजूला तेथेच उभे राहिलो। सुनील दादा पुढे उभे होते, त्यांनी स्वामीजींची पूजा केली। त्यानंतर विजय दादांनी पूजा केली। नमस्कारानंतर स्वामींनी प्रत्येकाला हृदयाशी ओढून धरलं। नंतर मकरंदनाथांनी पूजेचं ताट जमिनीवर ठेवलं, त्यांच्या पायावर गंध लावलं, कपाळावर छोटेसे गंध लावलं। मकरंदनाथांनी नीलाताईच्या हातात अत्तराची बाटली दिली। स्वामीजी म्हणाले, लाव अत्तर। त्यांनी हात पुढे केला, नीलाताईंनी त्यांच्या डाव्या हातावर अत्तर लावलं, त्यांनी ते दोन्ही हातांना लावले। मकरंदनाथांनी उंजळभर मोगरीची फुले हातात घेतली, स्वामीजींच्या चरणांवर वाहिली, पावलांवर मस्तक ठेवलं, दोन्ही पावलं हातांनी कुरवाळली, त्यांच्या डोळ्यातून अश्रुधारा वाहत होत्या। मग अश्रू कसबसे आवरत काही फुले हातात घेऊन त्यांनी ती स्वामीजींच्या हाताजवळ वाहिली। ते स्पंदून रडत होते। स्वामीजी मकरंदनाथांकडे एका गहन गंभीर मुद्रेने बघत होते। त्या मुद्रेत काय साठवलं नव्हतं? अहे तू प्रेम, अचुंबी शांती, न आवरणारे वात्सल्य आणि प्रखर आशावाद। स्वामीजींच्या डोळ्यांच्या कडा ओलावत होत्या आणि जणू क्षणात त्यांची वाफ होऊन जात होती। गुरु शिष्यांचा हा अद्भुत भावाविष्कार आम्ही सर्वजण डोळ्याचे पातेही न लवता पाहत होतो। नाथ संप्रदायातल्या या गुरु शिष्य जोडीची ही शेवटची गळाभेट होती। हे त्यावेळी कोणी सांगितले असते तरी खरे वाटले नसते। त्यानंतर सौ मधुराताईने स्वामीजींचे पूजन केले। त्यानंतर सौ सरला मातोश्रींचे सर्वांनी पूजन केले। एका शिष्योत्तमाने आपल्या सद्गुरूंची केलेली ही महापूजा बघण्याचे भाग्य त्यावेळी आम्हास मिळाले। एक दिवस स्वामीजींनी मला त्यांच्या लीला चरित्राविषयीचे एक अंतरंग गोष्ट सांगितले. मला समजण्याची क्षमता आहे की नाही असा विचारही त्यांच्या प्रेमपूर्ण अंतःकरणाला शिवला नसावा. ते म्हणाले, माझे हजारो अनुग्रहित आहेत आणि त्यांच्या कल्याणासाठी मी स्वामी स्वरूपानंदांकडे नेहमीच प्रार्थना करत असतो. असं असलं तरी भक्तांच्या सुद्धा अनेक परी आहेत. काही भक्तांचे माझ्या ठिकाणी शरणागत भाव असतात, ते माझ्या पायाशी राहतात. त्यांच्याकडून मी क्वचित कधीतरी काही वस्तू पैसा असं स्वीकारू शकतो. काही भक्त माझ्या मांडीवर बसतात, त्यांना मी वेळोवेळी उपदेश करत असतो. जे भक्त माझ्या हृदयाशी असतात त्यांच्यावर मी अत्यंतिक प्रेम करतो आणि ज्या भक्तांना मी डोक्यावर घेतो त्यांना मी शिरोधार्य मानतो. स्वामीजींच्या या उद्गारांवर मी आश्चर्यचकित होऊन त्यांच्याकडे पाहत होते. जनाबाईंनी वर्णन केलेल्या लेकुरवाया विठुराया सारखेच मला स्वामीजी त्यावेळी भासत होते. अशा प्रकारे अगदी क्वचित स्वामीजींनी स्वतःच्या लीला चरित्र रहस्याविषयी मला सांगितलं. अशाच एका प्रसंगी स्वामी म्हणाले, या वेळेस मी साधारणतः 200 साधकांना बोलवले. ते माझे अगदी निकट आले आणि टिकून राहिले. त्यांचं सर्व मी केलं आहे. इथे येण्यास अजूनही कितीतरी मंडळी योग्य होती, पण यावेळी इतक्याच लोकांना इथे बोलावलं. या अवतारात स्वामीजींनी ज्यांना खूप निकट राखलं त्यांचाच निर्देश ते करत असावेत असं मला वाटलं. ते एका अद्भुत भावात असावेत. मला पुढे म्हणाले, जे लोक केंद्रात येतात ना त्यातले सगळेच स्वामीजींच्या घरात येऊ शकत नाही. जे घरात येतात ते स्वामीजींच्या खोलीत इथं देवघरात येऊ शकतात असंही नाही. आणि या देवघरात येणारे जे कोणी आहेत त्यातले सुद्धा काही जणच माझ्या हृदयात प्रवेश करू शकतात. अशांना मी हृदयाशी धरतो, म्हणजे त्यांच्यावर मी गोवत्सासारखं प्रेम करतो. स्वामीजींनी देह ठेवण्याआधी काही महिन्यांपूर्वी ते मला म्हणाले, तुम्ही संसारात येणाऱ्या लहान सहान अडचणींनी गांगरून जाऊ नका. तुम्ही थोडीशी साधना करा फक्त. स्वामी पुढचं सर्व बघून घेतील. आपल्या स्वतःच्या छातीकडे बोट दाखवत ते म्हणाले, हे बघ, माझ्या प्रेमापासून तुमच्या हृदयात प्रेम स्त्रवते, माझ्या ज्ञानापासून ज्ञान आणि माझ्या वैराग्यापासून तुम्हाला वैराग्य मिळतं. स्वामीजी सर्व काही करत असतात. तुम्ही आनंदात राहावं इतकी स्वामीजींची इच्छा आहे. आनंदात राहा. स्वामी मकरंदनाथांच्या प्रेरणेने स्वामी स्मृती हा कार्यक्रम गेली 7-8 वर्षे सुरू आहे. एकानंतर एक साधिका साधक स्वामी माधवनाथांच्या आठवणींचे मणी स्वामी स्मृतीच्या धाग्यात ओवत आहेत. व्यक्तीपरत्वे आठवणी बदलल्या तरी स्वामी प्रेमाचा अनिश्चित असलेला एकच धागा आपल्याला जाणवत राहतो. इतकी वर्षे झाली तरी याचा प्रत्येक कार्यक्रम नित्यनूतन वाटतो याचे हे गमक आहे. या आठवणीत एक मणी होण्याचे भाग्य मला लाभले याचा आनंद वाटत आहे. सद्भक्त कांचनताईच्या मास्तरकीच्या नात्याने होणाऱ्या मार्गदर्शनाचा मला यात मोठा लाभ झाला. तसेच सद्भक्त मिलिंद दादा यांचे सहाय्य मला लाभले. त्यांनी सत्संगातील प्रश्न उत्तरे नीट मांडणी करून संपादित करून दिली. स्वामीजींच्या या आठवणीतून स्वामीजींच्या व्यक्तित्वाचे अनेक पैलूंचे दर्शन घडले. त्यांचे मृदू व्यक्तित्व उलगडत जाते ते त्या आठवणीतील संवादातून, त्यांच्या तोंडी आलेल्या वैशिष्ट्यपूर्ण शब्दातून. त्यांच्या व्यक्तित्वाची खोली जाणवते ती त्यांच्या बारीक सारीक हालचाली लकबी यांच्या वर्णनातून. या सर्वांना ओलांडून जाणारे त्यांचे मूर्तिमंत प्रेम सामर्थ्य आणि साधुत्व यांचा आपल्या अंतर्मनाला गहिरा स्पर्श होतो. हा प्रेममय दैवी अवतार आहे याची साक्ष आपल्या मनाला पटते. फुलात जसा सुगंध सामावलेला असतो तसे मातोश्री सरलाईंचे व्यक्तित्व स्वामीजींच्या चरित्रातून सहज उलगडत जाते. सेवाव्रत घेतलेल्या मातोश्रींचे शांत स्निग्ध दैवी व्यक्तित्व मनाला अत्यंत मोहणारे आहे, स्त्रियांसाठी आदर्श आहे. आपण सर्वजण ह्या स्वामी स्मृतीत अगदी हरवून गेलो आहोत. स्वामीजींबरोबर घालवता आलेला भाग्यशाली पवित्र काल पुन्हा एकदा आपल्या समोर आला. या स्मृतीत रिंगाळत राहण्याची इच्छा आपल्याला आहे. काही साधकांनी स्वामींना पाहिलेलेही नाही, अशांना सुद्धा या स्मृतीतून त्यांचे पवित्रतम दर्शन घडले. यात स्वामीजींचे थोरपण आहे. असे स्वामीजींचे भावचरित्र ऐकण्याचे भाग्य दीर्घकालपर्यंत आपल्याला लाभो. स्वामींचे भावचरित्र अजून खोलवर उलगडत राहो अशी स्वामी माधवनाथ आणि मकरंदनाथ यांच्या चरणी प्रार्थना करून माझे हे बोलणे आज थांबवते. श्री कृष्ण अर्पण असतो.
गेली कित्येक वर्ष हा कार्यक्रम इथं चालूच आहे. माझी अशी कल्पना आहे की जवळपास सहा साली या उपक्रमाला सुरुवात झाली, म्हणजे आता 8 वर्ष झाली. अध्यात्म मंगलधाम मध्ये या आठवणी वाचल्या जात असत. तिथल्या सत्संगामध्ये तसं माया अपार्टमेंट मधल्या सत्संगामध्ये देखील या आठवणी वाचल्या जात असत. इथं गणेशपुरम मध्ये आपण आलो त्यालाच आता 5 वर्ष होत आली. त्याच्याही आधी म्हणजे 8 वर्ष जवळपास झाली असावीत. पण 9 साली गणेशपुरम झालं. 9 साली डिसेंबर मध्ये आपल्या इथं केंद्र सुरू झाली. गणेशपुरम मध्ये 4 वर्ष आणि त्याच्या आधी जवळपास 4 वर्ष असा हा कार्यक्रम चाललेला असावा. एका तऱ्हेने अनादि कालापासून हा कार्यक्रम चाललेला आहे, पण तरी देखील हा नित्य नूतन असाच वाटतो आहे. दहा मिनिट सत्संगाच्या कार्यक्रमामध्ये 10 ते 12 मिनिटांमध्ये आपल्याला बोलायचं आहे असं मी सांगितलं. सत्संगाच्या व्यतिरिक्त देखील गुरुवारच्या आणि बुधवारच्या कार्यक्रमांमध्ये संध्याकाळी स्वामीजींवर याच काळात बोललं जात होत. एक महिन्यातून 1 बुधवार आणि 1 गुरुवार आणि सध्या महिन्यातून 1 गुरुवार असे अल्टरनेट 1 महिन्यात 2 गुरुवारी आणि 1 महिन्यात 1 गुरुवारी अशा प्रकारे आताही संध्याकाळी गुरुवारच्या सत्संगामध्ये गुरुवारच्या केंद्रांमध्ये अध्यात्म मंगलधाम मध्ये हा कार्यक्रम होतच असतो. याच्या आठवणीच्या सुंदर माळेमध्ये अनेकांनी मणी ओले. तसं रेवतीताईंचा एक मणी या माळेमध्ये ओला गेला. असेच अनेक मणी एकत्र येऊन एका सूत्रात ते ओले जावेत. मणी जेव्हा वेगळा वेगळा असतो तेव्हा त्याला मणी याच्याखेरीज जास्त काही किंमत नसते. पण तो जेव्हा सूत्रामध्ये ओला जातो तेव्हा त्याची माळ होते किंवा हार होतो. सूत्रामध्ये प्रत्येक गोष्ट बसणं हे महत्वाचंच असतं. सूत्राबाहेर असणारी गोष्ट तितकीशी खुलत नाही, पण सूत्रामध्ये जर ती आली तर तिचं सार्थक होतं. कारण असे अनेक मणी होऊन तयार झालेली माळ ही या मागच्या माळेसारखी भगवंताच्या किंवा इथे या सगळ्या माळा आहेत, फुलाचीही उपमा देऊ शकतो आपण. भगवंतांच्या गळ्यामध्ये ती माळ शोभायमान होते. ही जी शोभा भगवंताच्या गळ्यामध्ये होते हा महिमा त्या मण्यांचा की सूत्राचा की माळेचा अशा प्रकारच्या तर्कात आपण पडायलाच नको. ती भगवंताच्या गळ्यात शोभते, पण एक फूल मात्र किंवा एक माळ मात्र भगवंतांच्या गळ्यात जाणं खूप अवघड. भगवंत अत्यंत अलिप्तपणे हे सर्व धारण करतात. तशा प्रकारचं एक पुष्प अथवा एक मणी या माळेत होऊला गेला. अजूनही काही काळ हा कार्यक्रम चालणार आहे. माझं परत एकदा आपल्याला आवाहन देखील आहे. हे आवाहन खरं तर असं विशिष्ट आहे, ते असं की स्वामीजी जे बोलले घटना पुष्कळ असतील, पण ज्या ज्या ठिकाणी जिथं जिथं स्वामीजी बोलले आणि आपण आपल्यापाशी ते उतरवलेलं असेल, आपल्या स्मरणामध्ये असेल, आपण ते बोलणं पारमार्थिक असलं तरी चालेल, उपदेशात्मक असलं तरी चालेल, वैयक्तिक असलं तरी चालेल, विनोदाचं असलं तरी चालेल, प्रापंचिक उपदेश असेल, सल्ला असेल तरी चालेल, पण त्यांचा शब्द हा आपण कुठेतरी आठवणींच्या रूपाने सर्वांसमोर मांडावा, सांगावा. या आठवणींमध्ये स्वतःचे भाव विलास नसावेत. या आठवणीमध्ये तुमची स्वतःची पोझिशन नसावी. तर स्वामीजी सेंटर असं धरून आपण हे सगळं सांगावं, आतापर्यंत तसंच चाललेलं आहे. पण आवाहन करतो म्हणून परत एकदा सांगतो आहे की त्या तऱ्हेने आपल्याकडं असलेल्या ज्या आठवणी आहेत असं आपल्याला वाटतं, समजतं, लक्षात येतं, त्या आपण लिहाव्यात अजूनही कोणी राहिलं असेल तर. आणि त्या अशा या कार्यक्रमांमध्ये केंद्रामध्ये 10 मिनिटं अशी तुमच्या आठवणी संपेपर्यंत अनलिमिटेड काळपर्यंत. कारण माझी अशी कल्पना, रेवतीताईंचं किती काळ झालं असेल, 5-6 महिने, 8 महिने या आठवणी चाललेल्या होत्या. तसं 8 महिने चालवत, 6 महिने चालवत, वर्षभर चालवत, कुठे काकांच्या आठवणी अशाच जवळपास वर्षभर चाललेल्या असाव्यात. पण कितीही काळ चालवत, त्या इथं 10 मिनिटं ते 12 मिनिटं एका वेळेला अशा प्रकारे आपल्या इथं मांडल्या जाव्यात, तर आपण जरूर तशा प्रकारे लक्षात ठेवावं. आणि आपण लिहिल्या की त्या कांचन ताईला दाखवाव्यात. काय म्हणाली ती, काय मास्तर, काय मास्तर कीच्या नात्याने ती तपासते. बरोबर. हेतू असा आहे की आपण जे वाचणार आहात तर ते कोणीतरी आधी तशी दृष्टी असणाऱ्या एखाद्या व्यक्तीच्या नजरेखालून मास्तरकीच्या नात्यातून जावा असा हेतू आहे. या महिन्याच्या मध्यवर्ती, या महिन्याचा मध्यवर्ती संकल्प अंतर्मुखता यावर अभ्यास करताना काही प्रमाणावर चिंतन घडलं. अभ्यास करताना असे ठरवले की जसे ध्यानात आपण उठणाऱ्या प्रत्येक वृत्तीपासून अलिप्त साक्षी राहण्याचा प्रयत्न करतो, तसेच व्यवहारकाळी देखील काही गोष्टींपासून अलिप्त साक्षी राहून बघावे. या अभ्यासात बऱ्याच प्रमाणावर यश आले आणि अंतर्मुख होण्यास मदतही झाली. अलिप्तता आणि अंतर्मुखता या दोन संज्ञा तशा प्रॅक्टिकल आणि अर्थ समजायला सोप्या अशा वाटत असल्या तरी असे आढळून आले की याच्याही पलीकडे जाऊन या दोन संज्ञांमध्ये असा काही अर्थ आहे की ज्याचे आकलन होत नाही. तरी स्वामीजी यांच्यात दडलेला अर्थ फरक आणि त्यांच्यातील परस्पर संबंध या संकल्पांचा अभ्यास करण्यासाठी आवश्यक वाटेल तेवढा विशद करून सांगावा अशी आपल्या चरणी प्रार्थना आहे. यांच्यात दडलेला अर्थ म्हणजे अंतर्मुखता आणि अलिप्तता याच्यामध्ये दडलेला अर्थ विशद करून सांगावा. अंतर्मुखता आणि अलिप्तता याच्यात दडलेला जो फरक आहे तो विशद करून सांगावा आणि यांच्यातला परस्पर संबंध विशद करून सांगावा. या संकल्पाचा अभ्यास करण्यासाठी जेवढा आवश्यक असेल तेवढं विशद करून सांगावा असा प्रश्न आहे. मला खूप क्रमिक पुस्तकांची उत्तरं देताना विशद करून सांगावं, खुलासा करावा, थोडक्यात उत्तर द्यावे, विस्ताराने उत्तर द्यावे अशा प्रकारे एक प्रकारे परीक्षाच देतो आहोत असं जरूर वाटतं. या महिन्याचा मध्यवर्ती संकल्प अंतर्मुखता असा आहे. या अंतर्मुखतेचा अर्थ आपण समजून घेऊ. उपनिषदामध्ये परांची खानी व्यतृणत स्वयंभू तस्मात परान पश्यती न अंतरात्मन. इंद्रियांची मुख स्वाभाविक बाहेर आहेत त्यामुळे ती बाहेर पाहतात, ती आत पाहू शकत नाहीत. डोळा असा बसवलाय की तो बाहेरचं दृश्य पाहिल, आत डोळ्याला काही पाहता येत नाही. आणि तसंच सर्व इंद्रियांचं, सर्व इंद्रिय बाहेरची सुख घेतात. बाहेरची सुख दुसऱ्यापासून मिळणारं सुख, दृश्यापासून, शब्दापासून, त्यालाच विषय असं म्हणतात. आणि इंद्रियांची मुख अंतर्मुख असं करण्याची खरं सोयच नाही. इंद्रिय आत वळवताच येत नाहीत, त्यामुळे इंद्रियांचा तर प्रश्नच संपला. इंद्रिय आत वळवता येत नाहीत. मन देखील बाहेरच चिंतन करतं, जगताकडे चिंतन करत, पण मन जगताकडे चिंतन न करता आत जर काही पाहायला गेलं किंवा आतल्या संबंधी विचार करायला गेलं तर त्याला काही विचारच करता येत नाही. तर्क बाहेरच्या बुद्धी बाहेरच्या जगताविषयी भरपूर होतो, पण आत आत्म्याविषयी जर तर्क करायला गेलं तर तर्कच घडत नाही. म्हणून आत पाहणं जे आहे ते इंद्रियांच्या, मनाच्या आणि बुद्धीच्या आवाक्यातच नाही. अंतर्मुखतेबद्दल मी सांगतोय. पण आत जर पाहायला गेलं तर इंद्रियांची विषय प्रवृत्ती नाहीशी होते, एवढं मात्र घडतं. कारण आत इंद्रियांना कोणताच विषय नाही. आत जर पाहायला गेलं तर मनाची भ्रमण करण्याची प्रवृत्ती मोडते. आत जर पाहायला गेलं तर कोणताच तर्क थांबून जातो. अशा रीतीने आत वळणं किंवा आत पाहणं किंवा यांचा मोहरा आत वळवणं म्हणजे जगताच्या बाजूनी त्यांना बाहेर न धाडणं आणि त्यांना आत धाडणं म्हणजे निरस्त करणं. अंतर्मुखतेमध्ये आत इंद्रिय कोणतंच सुख घेत नाहीत हे मान्य आहे. ज्या सुखाचा इंद्रियांना पत्ता आहे असं कोणतं सुख आत इंद्रिय घेऊ शकत नाही, पण इंद्रिय कार्यरहित होतात. मन देखील विचार करायचं थांबवतो आणि तर्क देखील थांबून जातो असं घडतं. आणि जेव्हा तर्क मन आणि इंद्रिय अशा रीतीने कार्यापासून बाजूला होतात तेव्हा कार्य करेनाशी होतात तेव्हा आत असणारा परमात्मा प्रकट होतो. यया मना बाहेरीलीकडे याव्याची साविया सवे मोडे हे हृदयाची या डोही बुडे तैसे की जे असं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. म्हणून अंतर्मुखतेमध्ये सर्वात महत्वाची गोष्ट अशी की आत आपला होरा ठेवत असताना आत असणारा जो परमात्मा आहे तो परमात्माच प्राप्त होतो. आणि अंतर्मुखता हा जेव्हा मध्यवर्ती संकल्प म्हणून आपण वापरतो तेव्हा अशा रीतीने मी माग प्रत्येक संकल्प बदलला की सांगत असे तेव्हा असं सांगत असे की अंतर्मुखता संकल्प आला तर दिवसातून दोनदा तीनदा ध्यानाला बसा. जसे स्वरूपानंद काही काळ गेला की थोड्या डोळे मिटून आत सोहमचे श्वास घ्यायचे, थोडं बोलणं चालणं झालं एखाद्या व्यक्तीशी की ती व्यक्ती जरी समोर बसलेली असली तरी देखील थांबायचे थोडे आणि मग परत त्या व्यक्तीकडे डोळे उघडून पाहायचे आणि बोलायचे. असं मधून अधून ते आपल्या स्वतःला अंतर्मुख करून आतलं सुख अनुभवत असत. मी असंही सांगायचो की स्वरूपानंदांच्या परिस्थितीमध्ये विशिष्ट परिस्थितीमध्ये त्यांना ते शक्य होतं. आपण जेव्हा कामावर जाणार तेव्हा असं काही करता येणार नाही. म्हणून आपल्या संदर्भात आता अंतर्मुखतेचा अर्थ आपल्याला शोधला पाहिजे. आपल्याला राहायचंय तसंच, आपल्याला करायचं आहे तसंच, अंतर्मुखच राहायचं आहे. पण कशा रीतीने राहणार? तर आत आपण आत्मस्वरूप आहोत अशा आपल्या आत्मस्थितीकडे लक्ष तर ठेवता येईल, लक्षात तर ठेवता येईल, चिंतन तर करता येईल. आपण या दृश्य विश्वापेक्षा वेगळे आहोत असं तीव्र चिंतन तर करता येईल. मी माझ्या टेबलवर काम करतोय, बसलोय ऑफिसमध्ये, पण एक दोन पाच मिनिट कामाखेरीज मी नुसता बसलेलो आहे आणि अशा प्रकारची भावना करतो आहे, डोळेही मिटलेले नाहीत, असं तर करता येईल, चालेल. आता मी अंतर्मुखच राहिलोय आणि अंतर्मुख राहून म्हणजे आत्म्याचं अनुसंधान ठेवून मी माझं काम ही करतोय. मी आत्म्याचं अनुसंधान ठेवलेलं आहे आणि खातोय देखील. मी आत्मा आहे असं मी लक्षात ठेवतो आहे किंवा तशी भावना करतो आहे आणि स्नान देखील करतो आहे, असं शक्य आहे. अशा प्रकारे अंतर्मुखतेचा अभ्यास आपण करू शकतो. या अभ्यासामध्ये ज्याला अधिष्ठान म्हणून आहे त्या अधिष्ठानाच्या ठिकाणी आठवण आहे आणि बाहेर बोलणं चालणं आहे, व्यवहार आहे, व्यवहार नाही असं नाही. आणि ज्या वेळेला असं होईल की अतिशय क्रिटिकल व्यवहार चाललेला आहे तेव्हा आत तेवढं लक्ष ठेवू नका असंही मी तुम्हाला सांगितलंय. कारण मन एकदेशी असल्यामुळं ते एकाच वेळेला दोन ठिकाणी नाही काम करू शकत. अशा वेळेला अत्यंत नाजूक क्रिटिकल अशा व्यवहाराच्या वेळेला बाहेर या. एरवी सततच बाहेर असतो त्यामुळे तेवढा वेळ बाहेर आलं तर काही बिघडत नाही. एक विद्यार्थी आहे, त्याला एक गणित सोडवायचंय. आता हे दोन विचार धरून गणित सोडू नका. एक सर्जन आहे, त्याला ऑपरेशन करायचंय. आता पूर्ण लक्ष देऊनच त्यांनी ते करणं गरजेचं आहे. एक्सप्रेस वे वर गाडी चालवत आहे, गाडीकडेच लक्ष द्या, रहदारीकडेच लक्ष द्या. तेवढ्या वेळाने तुमच्या अभ्यासाला काही उणे येणार नाही, तेवढा तुमचा प्रवास संपला की अभ्यास करू शकाल ना. कदाचित नंतर असंही जमेल की त्या अधिष्ठानावर तुम्ही गाडीही चालवू शकाल, पण नसते प्रयोग करू नका असं मी तुम्हाला सांगितलेलं होतं. काही धंद्याचं बोलायचं आहे, निगोसिएशन्स चाललेली आहेत, त्याच्याकडे लक्ष द्या. उत्तम लक्ष देऊन तुमची शक्ती बुद्धी वापरून, कौशल्य वापरून निगोसिएशन करा. तेवढं झालं की मग हा अभ्यास करा. याचं कारण तुम्हाला दोन एकदम जर जमणार नसेल तर व्यवहारात व्यवहाराला महत्व द्या, पण तेवढा व्यवहार संपला की अंतर्मुखता सांभाळा. माझं असं म्हणणं आहे की सुरुवातीला अशा प्रकारचा व्यवहार करायच्या आधी तुम्ही अशा आत असलेल्या भावात होतात, आणि तेवढा व्यवहार संपला तुम्ही थोडे बाहेर आलात असं तुम्हाला वाटेल, आणि परत तुम्ही अंतर्मुखतेचा अभ्यास चालू केला. हा जो मधला वेळ आहे, हा मधला वेळ देखील कितीतरी शांतीने, कितीतरी शांत वृत्तीने, समाधानाने, तसंही म्हटलं तर आहे तितुके देवाचे अशा न्यायाने तुम्ही व्यवहार करू शकाल. तुम्ही तितके लडबडणार नाही. याच्यात दडलेला अर्थ विशद करून सांगितला. फरक कशातला फरक? अलिप्तता आणि हा ते अजून बोलायचंच आहे, त्यांच्यातील परस्पर संबंध बोलायचा आहे अजून. अशा तऱ्हेनी अंतर्मुखतेबद्दल मी तुम्हाला सांगितलं. अलिप्तता ही जी गोष्ट आहे की ज्याला साक्षीत्व म्हणून मध्यवर्ती संकल्प आपण दिलेला आहे, तो एक प्रकारे अलिप्तताच आहे. अंतर्मुखता आणि अलिप्तता हे या संज्ञा तशा प्रॅक्टिकल आणि अर्थ समजायला सोप्या वाटत असल्या तरी प्रॅक्टिकल का वाटतात माहितीये का? कारण आपल्याला अलिप्तता याचा अर्थ किंवा अंतर्मुखता याचा अर्थ आत्म्यामध्ये रमण आणि बाहेर लक्ष न घालणं असं समजल्यामुळं आपल्याला त्या फार प्रॅक्टिकल वाटतात, पण तसा त्याचा अर्थ नाहीये. अलिप्त म्हणजे निष्प्रेम नाही, अलिप्त म्हणजे तुटक नाही, अलिप्त म्हणजे उदासीन नाही, अलिप्त म्हणजे कर्म न करणारा असा अर्थ नाही. तसं अंतर्मुख आहे म्हणून बाहेरही तशाच रीतीने एक प्रकारे उदासीनच राहायला पाहिजे असं नाही. उदासीनता तत्वता सार आहे असं जे समर्थ म्हणतात ती अंतर्वृत्ती आहे. प्रश्न विचारणाऱ्याला इथं तसं म्हणायचं नसेल, पण तसा अर्थ जर प्रतीत होत असेल कोणाला तर तसा तो नाही. रामचंद्रांना वसिष्ठांनी केलेला जो उपदेश होता तो काय, अंतर्बोधो बहिर जडा हा काय, अंतस्त्यागी बहिसंगी अंतर एको बहिर नाना अशा प्रकारचा उपदेश केला. अंतर एको बहिर नाना, अंतर्बोधो बहिर जडा हा, अंतस्त्यागी अंतस्त्यागी बहिसंगी लोके विहर राघव असं वसिष्ठ म्हणाले. तुझा त्याग वगैरे आत असावा आणि बाहेर तू संगी असावस, संसार केलेला आहेस. त्यामुळे घराला माझं म्हण, मुलांना माझं माझी आहे असं म्हण, व्यवहाराकरता जे जे आवश्यक आहे संग धरण्याचं. कारण जर सारखं तुम्ही मुलांना आणि सुनांना म्हणायला लागलात, आता आमचं काय राहिलं, आता तुमचं तुम्ही बघा, तर तशा प्रकारची तुम्ही इन्स्ट्रक्शन नकळत देता हे लक्षात घ्या. त्यांना त्याचा नीट अर्थ कळला नाही तर ते तुमच्या बाबत निष्प्रेम होतील. असं असल्यामुळं तू आत त्यागी राहा, त्यागाच्या भूमिकेत राहा, आणि बाहेर जो संघ, आता रामचंद्रांसारख्यांचा संघ म्हणजे केवढी जबरदस्त गोष्ट, केवढं मोठं राज्य शकट चालवायचं होतं, ते नीट चालवायचं होतं, उधळून लावायचं नव्हतं, प्रजेकडून कर यायला पाहिजे की नाही राज्य जर चालवायचं असेल तर केवढा मोठा संघ धरणं गरजेचं आहे. न्याय, कायदा, सुव्यवस्था, अनेक प्रकारच्या सुधारणा त्या नीट होतात की नाही याच्याकडे लक्ष, अशा किती गोष्टी करायला लागतील. हे सगळं तू परमार्थ सांभाळून कर असं वसिष्ठांनी रामचंद्रांना सांगितलं. ते राज्य शकट आपलं आपलं राज्यच आहे, आपल्या घरात जे असतं ते काय, आपल्या 3 खोल्या, 4 खोल्या, 5 खोल्या, बंगला, 2 बंगले, 5 बंगले, 10 बंगले, पण राज्यच आहे असं धरू. तर तेवढं राज्य अंतस त्यागी बहिसंगी या भूमिकेतून करता आलं पाहिजे. जे बहिसंगी आहेत त्याच्याही बाहेरचं जे जग आहे, त्याच्या बाहेर पुष्कळ जग आहे. काय आपली फक्त मुलं, सुना, नातवंड, मुली, जावई, नातवंड एवढंच विश्व नाहीये. त्याच्या बाहेर जे विश्व आहे केवढं मोठं विश्व आहे, त्यांच्याकडे पाहताना अंतर एको बहिर नाना या भूमिकेतूनच पाहणं गरजेचं आहे. हे नानात्वानी नटलेलं आहे आणि हे तसे प्रत्यक्ष माझे आहेत असं जरी नसलं तरी देखील आत यांच्या संबंधी एकत्वाचाच भाव आहे, एकत्वाचाच बोध आहे, असा बोध मिळवणं गरजेचं आहे. आत बोध आहे पण बाहेर जड असल्यासारखाच तू राहा. तो बोध सारखा सांगण्याची दाखवण्याची गरज नाही. याच कारण असं की बोध सारखा दाखवल्यामुळे देखील बोधाची चेष्टा होते, तो दुसऱ्यांना समजत नाही. बाहेर जड असल्यासारखंच सर्वांशी वर्तन करावं. बोध नसलेल्या व्यक्तींच्या बरोबर प्रेमाने मिळून जावं. अलिप्तता आणि अंतर्मुखता या ज्या प्रॅक्टिकल वाटतात आपल्याला संज्ञा, तर त्या एका तऱ्हेने प्रॅक्टिकल आहेत पण त्याचे निगेटिव्ह अर्थ मात्र नाहीत. अलिप्तता म्हणजे साक्षीत्व हे सांभाळताना देखील साक्षीत्व बाहेर आणि आत परमात्म्याशी एकरूप आहोत आपण असं लक्षात घेऊन साक्षीत्व. तेही बाहेर साक्षीत्व म्हणजे आपल्या मनाच्या व्यवहारां, इंद्रियांच्या व्यवहारांच्या बाबत, बुद्धीच्या व्यवहाराच्या बाबत साक्षी, आपल्या कर्मांचा साक्षी. बाहेर साक्षीचा वेगळा अर्थ आहे. मी माझ्या घराच्या गॅलरीत उभा आहे आणि रहदारी चालली आहे, त्या रहदारीचा माझ्याशी काही संबंध नाही, पण तिथं मी म्हणजे देह असा भाव आहे आणि त्या रहदारीचा आणि माझा काही साक्षी नाही. जो साक्षीदार असतो तो तटस्थ असतो, तो त्या घटनेत इन्व्हॉल्व नसतो. असं असल्यामुळं त्याला सगळी घटना संपूर्णपणाने वेगळेपणाने समजते, जे इन्व्हॉल्व असतात त्यांच्यापेक्षा वेगळेपणाने समजते. एकदा असं झालं की समर्थ रामायण सांगत असताना हनुमंत श्रोताहून तिथं बसत असत आणि समर्थ रामायण सांगत असत अशी एक कथा आहे. आणि त्यांनी रामचंद्रांकडून खुणेकरता म्हणून हातातली मुद्रिका अंगठी घेऊन हनुमंत लंकेमध्ये गेले. लंकेमध्ये त्यांना अशोकवनात बसलेल्या सीतामाई दिसल्या. रावणाच्या कृतीमुळे आलेल्या संतापाने हनुमंत अतिशय क्रोधाविष्ट झाले. अशा प्रकारचं वर्णन चाललेलं होतं. आणि मग हनुमंतांनी तिथं काय काय पाहिलं, कसे वृक्ष पाहिले, कशी फुलं पाहिली, तर समर्थ म्हणाले की तिथं पांढरी फुलं, अमुक फुलं, तमुक फुलं अशी बरीच फुलं होती. तर त्याच्यात एक श्रोता उठून उभा राहिला, तो म्हणाला की हनुमंतांनी सगळी लाल फुलं पाहिली. समर्थ म्हणाले की लाल फुलं नाही पाहिली, हनुमंतांनी पांढऱ्या रंगाची फुलं पाहिली. तेव्हा ते भांडण रामचंद्रांकडे गेलं. तर रामचंद्र म्हणाले की हनुमंताला पांढरीच फुलं दिसली, पण तो क्रोधाविष्ट झाल्यामुळे त्याला ती लाल भासली. समर्थ सांगतायत तेच बरोबर आहे. याच कारण समर्थ वेगळेपणाने पाहत होते ही घटना, आणि हनुमंत इन्व्हॉल्व होते, त्यामुळे पांढरी फुलं त्यांना लाल झालेली तेव्हा दिसली. म्हणून कोर्टात वगैरे देखील साक्षीदाराला अशा करता बोलवतात की त्यांनी रस्त्यात घडलेली घटना अगदीच त्याचा संबंध नसताना पाहिलेली असते, तो कुठल्याच बाजूला झुकलेला नसतो. तशा अर्थाने आत्मा हा कुठल्याच अर्थाना न झुकता, म्हणजे मनाच्या विकारांच्या इंद्रियांच्या कुठल्याच ओढीनी प्रेरित न होता आत्मस्थ राहणं आणि इंद्रिय मनाच्या सगळ्या कर्मांकडे वेगळेपणाने पाहतो आहोत असा भाव ठेवणं, असं लक्षात ठेवणं, या साक्षीत्वाकरता देखील प्रथम आत्मस्वरूपाचा बोध ध्यानाने करून घेणं गरजेचं. आणि मग मात्र जितकं शक्य तितकं एरवी कसे आपले सगळे विचार आपल्या ठिकाणी निर्माण झालेले आपल्याला खरेच वाटतात की नाही, की अमुक मनुष्य चांगला नाहीये, आपल्या प्रकृतीतून निर्माण झालेला विचार आपल्याला खराच वाटतो, प्रत्यक्षात तो मनुष्य चांगला असेल नसेल, अशा सगळ्या भावनांकडे वेगळेपणाने पाहणं हे अवघड आहे. पण हे जमवता येण्यासारखं देखील आहे, याला साक्षीत्व किंवा अलिप्तता म्हणायचं. हा जो अलिप्त आहे तो अंतर अनुभवी असल्याने तो बाहेरच्या घटनांकडे वेगळेपणाने किंवा अलिप्ततेने पाहतो, लिप्त न होता पाहतो. याचं कारण मन लिप्त होणार नाही अशी तो दक्षता घेतो. आपला अलिप्त म्हणजे शेजारच्या फ्लॅटमध्ये काहीतरी गडबड चालू आहे, ते अडचणीत आहेत, पण आपला साक्षीत्वाचा अभ्यास चालू आहे, आपण काय करायचं तिकडे जायला, अशी असं आपली अलिप्तता नसली पाहिजे किंवा साक्षीत्व नसलं पाहिजे. आपल्या मनाच्या आपल्या इंद्रियांच्या आपल्या बुद्धीच्या कृतीकडे जो साक्षीत्वाने पाहतो तो. म्हणून हा जो अलिप्त किंवा साक्षी आहे तो निष्प्रेम व्यवहार करेल अशी एक भीती वाटते कोणाकोणाला, कारण साक्षी राहायचं आणि प्रेमच ठेवायचं नाही म्हणजे माझ्या ठिकाणी आधीच प्रेम नाहीये, परत खडखडाटच व्हायचा प्रेमाचा. तर आत ज्या स्वरूप सुखाची अनुभूती घेत असतो, तर तीच स्वरूप सुखाची अनुभूती असा इंद्रिय मन बुद्धीकडे वेगळेपणाने जो पाहणारा असतो त्याला बाहेर देखील समजायला सुरुवात होते. याला आपल्या अनुग्रहाच्या श्लोकांमध्ये पश्यामि ते रूपम जनांतरस्थम असं म्हटलेलं आहे. तो निष्प्रेम होत नाही, तो साक्षी असतानाच त्याला जग वेगळं भासायला लागतं. ज्ञानेश्वर महाराजांच्या भाषेमध्ये तो साक्षीत्व राखून जगतामधला चिद्विलास पाहू शकतो. तो अलिप्त असतो किंवा साक्षी असतो, पण आत जसा तो स्वरूपाच्या बाबत जागरूक असतो तसा बाहेर देखील सर्वत्र परमात्मा पाहण्याची दृष्टी त्याला आपोआप मिळते, तो शांत होतो. असं असल्यामुळं साक्षीत्व अधिक प्रेम, साक्षीत्व अधिक रसिकता, बघा साक्षीत्व अधिक कर्मप्रवणता, साक्षीत्व अधिक मोहरहितता अशी त्याच्या जीवनामध्ये भरून येते. तो साक्षी असतो म्हणजे तुटक उदासीन निष्प्रेम जगाशी घेणं देणं नसणारा असा नसतो. आता अंतर्मुखता याचा मगाशी अर्थ सांगितला, अलिप्तता याचा आत्ता अर्थ सांगितला. आता मला विचारलेला प्रश्न बघू, यांच्यात दडलेला अर्थ झाला सांगू ना. फरक सांगा म्हणतात अंतर्मुखता आणि अलिप्तता याचा. याच्यात काही फरक नाही. या ज्या मध्यवर्ती संकल्प आहेत याच्यात काही फरक नाही. तुम्हाला एक सारखा तोच अभ्यास करायला थोडं मोनोटोनस किंवा कंटाळवाणं असं वाटण्याची शक्यता आहे, म्हणून तेच परत थोडं वेगळ्या दृष्टीने. आपण तुम्ही महाबळेश्वरला जर कधी गेलात तर एकच दरी असते. तिथं अशा खूप दऱ्या नाहीत बर का. महाबळेश्वरचं वैशिष्ट्य असं आहे की खालची दरी एकच आहे आणि त्या बाजूनी या बाजूपर्यंत वर कडे आहेत. तर या बाजूनी गेलात तर तीच दरी जशी दिसते त्याच्यापेक्षा थोडं इथून ती दरी वेगळी दिसते आणि थोडं दुसरीकडे गेलात तर ती अजून वेगळी दिसते. अजून पलीकडं जाऊन पाहिलं तर वेगळी दिसते. याचं कारण जवळपास दिशाही बदलतात. त्यामुळं अभ्यासामध्ये तर फरक आहे, फरक असल्यासारखा होतो. तीच दरी पाहतोय, त्याच बोधाचा पाठलाग करतोय, पण अभ्यास मात्र जरासा वेगळा आहे असं वाटतं. त्यामुळे अभ्यास करायला उत्साह येतो. तशा तऱ्हेने यांच्यात दडलेला अर्थ फरक, त्यांच्यातील परस्पर संबंध संपूर्ण आहे. एवढंच नव्हे तर साक्षित्व, अंतर्मुखता, शरणागती, स्मरण आणि कुठलं राहिलं, प्रेमभाव, या पाच संकल्पना एकमेकांपेक्षा मुळीच वेगळ्या नाहीत, काही वेगळ्या नाहीत. या संकल्पांचा अभ्यास करण्यासाठी आवश्यक वाटेल तेवढा विशद करून सांगावा. मात्र याचा जो अभ्यास आहे तो अभ्यास आत स्वरूप सुख अनुभवतो आहे आणि बाहेर इंद्रिय मनाचा साक्षी आहे असा जसा भाव आहे. तर शरणागतीच्या वेळेला तया अहम वाचा चित्त आंग देवोनिया शरण रिघ महोदधिका गांग रिगाले जैसे, तसं आपलं अहम वाचा चित्त आंग आत्म्यापाशी समर्पण करायचं आणि बाहेरही तशाच नम्रतेने वर्तन करायचं. आत्म्याशी शरणतेने, व्यक्तीला शरण जायचं नाहीये बाहेर, शरणागतता असली तरी आपण आत्म्याशी शरण आहोत, परमात्म्याशी शरण आहोत, मग आपोआपच बोलणं बदलेल, चालणं बदलेल, तशा प्रकारचं वर्तन बाहेर होईल. म्हटलं तरी अभ्यासामध्ये इतका फरक काही नाहीये, पण त्याच्या ज्या रंगछटा आहेत त्या बदलत गेल्यामुळं हा अभ्यास आपल्याला आनंददायी वाटतो, याच्यात काही शंका नाही. स्वरूपाशी समरसता ही या सर्व मध्यवर्ती संकल्पांची महत्वाची गोष्ट आहे आणि स्वरूपाशी समरसता राखून तशाच रीतीने आत आणि बाहेर, आत अनुभव घ्यावा आणि बाहेर तसाच परमात्म भाव ठेवावा. आत तसा अनुभव घ्यावा, बाहेर विषयापासून अलिप्त राहावं. आत अनुभव घ्यावा, बाहेर निष्काम निष्कपट असं राहावं. आत अनुभव घ्यावा, बाहेर परमात्म्याशी शरणतेने राहावं, प्रेमानी राहावं, अशा प्रकारचा भाव ठेवावा. अशा प्रकारचे थोडे अँगल बदलल्यासारखे दिसतात एवढंच. तरी देखील या शब्दाचे जे अर्थ आहेत त्या अर्थामुळं आपण हा एकच एक अभ्यास करायला प्रवृत्त होतो खरं म्हणजे. आणि या अभ्यासाची सुरुवात थोडी थोडी निराळी असल्यामुळं, पण ती एकाच ठिकाणी घेऊन जाणारी असल्यामुळं आपल्या मूळ ध्येयाला देखील हा अभ्यास अतिशय पूरक असाच ठरतो. खूप चांगला प्रश्न होता असं असल्यामुळं आज अभंगही खरं न घेता मी याचं उत्तर दिलं, तू पुढे काकू आल्यात का? हा मानसीताई ये, मी विसरूनच गेलो. मानसीताईंनी एक काव्य केले बर का, ते काव्य आहे काय, भोपाळी आहे. तर खरं म्हणजे सुरुवातीला हे म्हणायला पाहिजे होतं भोपाळी होती, नाही का, देवाला जागवतात. आपण कार्यक्रमाच्या शेवटी हे काव्य ऐकू मात्र, आणि मग आपला हा कार्यक्रम संपेल. मला तिने हे केलेलं काव्य खूप आवडलं. बरं झालं तू आठवण केलीस. हरी हरी. घ्यायचाही विसरून गेलो. हा प्रश्न संपेल की नाही असं वाटत होत.
परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथाय नमः. परमहंस सद्गुरु स्वामी मकरंदनाथाय नमः. हे मला सुचलेले हे जे शब्द आहेत हे मी स्वामींचा कृपार्थ असावत समजते आणि त्यांच्या चरणी अर्पण करते. उठा उठा हो सद्गुरुनाथा, द्या हो दर्शन महाद्वारी आले आले अवधे भक्त जन आले अवधे भक्त जन माय धरित्री उठव पाहते सकल ही बाल जन पक्षी गण हे आळविताती मंजुळ मधुर धुन साथ तयाना देत समीर हा पावा वाजून सस करती मोन भरानी हरित वृक्ष पर घरा घरातून मंद देवते समयीची ज्योत भूपाळी कुणी गायन करीती स्मरुनी रमाकांत लगबग करुणी सडे शिंपिती मंगल सम्मार्जन शोभित करती स्वागताला रंग हिरे खुन मुख प्रक्षाळण स्नान घ्या तुम्ही सुवर्ण जल कुंभ स्नेह दीप औक्षण करना मंगलाक्षता शुभ मंद सुगंधी पुष्पांची ती अंजुळी अर्पुन लीन होऊनी पद कमलांचे करुणे आराधन धावांची ती सुंदर सुमनी करुणी कसर गळा हार साजिरावस तो भक्त प्रेम मधुर अनन्य तेसे तेहे कंकण करि विलसे पूर्ण भक्त रक्षणा वाजत तोड़र ऋण झुल ऋण झुल कटि पीतांबर वरती शीला श्याम नील वर्ण भाली तिलक हा शोभे भरवा प्रसन्न स्मित वदन तेजोमय श्रीमुख कमल कांति गौरांग करुणामयती दृष्टि भेतसे भक्तहृदय वेद ज्ञानेश्वरीचा वसा कराग्री दुसावरद हस्त अनिवारते रूप पहावे हाची भक्त छंद श्री गुरुनाथा भक्त वत्सला झाले अधीर जन मधुरा माई शोभति बाही द्याशील वचन दयाला द्याशील वचन दयाला द्याशील वचन
हरि हरि फार छान. हे मला पहिल्यांदा जेव्हा ऐकलं तेव्हा इतकं आवडलं की ज्यांनी कोणी स्वामीजींना पाहिलं असेल हे त्यांचंच वर्णन आहे असं लक्षात यावं. हरी हरी बोला. पुंडलीक वरदे हरि विठ्ठल श्री ज्ञान देव तुकार श्री ज्ञानेश्वर महाराज स्वामी स्वरूपानंद महाराज परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज सब संतन की जय 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 रघुवीर समर्थ. हरि हरि हरि.